नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. 25वा कारगिल विजय दिवस देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा. गौरी गणपतीनिमित्त राज्यात 1,70,00,000 नागरिकांना आनंदाचा शिधा. छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून 3 दिवसीय तरंग शेतकरी मेळाव्याचं आयोजन. आणि बांगलादेशचा दारुण पराभव करत भारतीय महिला संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. 25वा कारगिल दिवस विजय दिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही सैन्य दलाचे आभार व्यक्त करत हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात त्यांनी कारगिल युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचं बलिदान देशाच्या प्रत्येक नागरिकाला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल असं म्हटलं आहे. कारगिलमध्ये 25 वर्षापूर्वी आपण केवळ युद्धच जिंकलं नाही तर सत्य संयम आणि सामर्थ्याचं अद्भुत दर्शन घडवल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज कारगिलमधल्या द्रास इथं युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर ते बोलत होते. विकासापुढे येणारी आव्हानं मोडून काढली जातील असा इशारा पंतप्रधानांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करत त्यांचे शौर्य कायम स्मरणात ठेवून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाची सेवा केली पाहिजे असं म्हटलं आहे. या युद्धात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्रातल्या 6 सैनिकांचं त्यांनी स्मरण केलं. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती राज्य शासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथंही या युद्धातल्या हुतात्मा सैनिकांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कारगिल युद्धात सक्रिय असलेले सैनिक प्रल्हाद गोपीनाथ पठारे यांच्यासह 3 वीर मातांचा तसंच 6 वीर पत्नींचा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रमुख मेजर एस फिरासत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पठारे यांनी युद्धातील आठवणीला उजाळा दिला. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी माजी सैनिकाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचं सांगितलं. संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाची सुरुवात कारगिलमधल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून झाली. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना केंद्र सरकारनं अनेक पिकांच्या किमान हमीभावात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचं सांगितलं. त्यापूर्वी राज्यसभेत शून्य काळात खासदार सुधा मूर्ती यांनी हॉटेल व्यावसायिकाकडून अन्न पदार्थात वापरल्या जाणाऱ्या सिंथेटिक रंग, सिंथेटिक व्हिनेगर तसंच टेस्टिंग पावडरच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधलं, तर खासदार रजनी पाटील यांनी कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीत होणाऱ्या विलंबाकडे लक्ष वेधलं. सर्वसामान्य नागरिकांना सरकारकडून आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर सहज सुलभरित्या उपलब्ध करून दिल्या जात असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या सुविधांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रश्न विचारला होता. लोकसभेत त्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा झाली. काही सदस्यांनी अशासकीय विधेयकं सादर केली. डॉ श्रीकांत शिंदे यांच्या बालकांना मोफत शिक्षणाचा हक्क कायद्यात सुधारणा सुचवणाऱ्या गैरसरकारी विधेयकाचा समावेश आहे. राज्यसभेत सध्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील 1,70,82,086 शिधापत्रकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे. प्रतिसंच 100 रुपये या सवलतीच्या दरानं मिळणाऱ्या या आनंदाच्या शिध्यामध्ये प्रत्येकी 1 किलो रवा, चणाडाळ, साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल याचा समावेश असणार आहे. या शिध्याचं वाटप 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत ई पॉज प्रणालीद्वारे होणार आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवावं अशी विनंती याचिका शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. व्हीप न पाळणाऱ्या या आमदारांबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती न्यायालयात केली असल्याचं पक्षाचे प्रतोद आमदार भारत गोगावले यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीसोबत वाटाघाटींसाठी राज्य तसंच मुंबई स्तरावर 2 विशेष समित्यांचं गठन केलं आहे. पक्षाचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी याबाबतचं पत्र जारी केलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या खडकवासला धरणातून विसर्गासंदर्भात पाटबंधारे विभाग आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांनी समन्वय साधावा आणि यापुढे अशी दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दरम्यान पुण्यातल्या पूरग्रस्त भागातील घरांमधील चिखल आणि गाळ तसंच कचऱ्याची महापालिका तसंच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांच्या मदतीनं युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पुरामुळे घरांचं तसंच शेतीच्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 27,000 हिऱ्यांनी साकारलेलं एक अनोखं चित्र आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. चित्रकार शैलेश आचरेकर यांनी 6 महिन्यांच्या प्रयत्नातून हे चित्र साकारलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मातोश्री निवासस्थानी जाऊन त्यांनी ते भेट देण्यात आलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
लातूरचे काँग्रेस खासदार डॉ शिवाजी काळगे यांनी आज दिल्ली इथं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील प्रमुख महामार्ग आणि रस्त्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. प्रामुख्यानं लातूर कुर्डुवाडी टेंभुर्णी या महामार्गाचं चौपदरीकरण तात्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी काळगे यांनी केली. हे सर्व विषय प्राधान्यक्रम लावून सोडवले जातील असं आश्वासन गडकरी यांनी दिल्याचं खासदार काळगे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून तरंग हा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा 3 दिवसीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जालना रस्त्यावर पाटीदार भवन इथं 29 जुलैपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांच्या उत्तम प्रतीच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करतील. छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या मेळाव्यात सहभागी होऊन विविध उत्पादनांची खरेदी करावी असं आवाहन नाबार्डमार्फत जिल्हा विकास अधिकारी सुरेश पटवेकर यांनी केलं आहे. नाबार्डमार्फत देशातील 50 शहरात हा मेळावा होणार आहे. भारतीय महिला संघानं आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात भारतीय संघानं बांगलादेश संघाचा दणदणीत प्रभाव केला. बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारित 20 षटकात 8 बाद 80 धावा केल्या. भारतीय संघाच्या शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीनं हे लक्ष अवघ्या 11 षटकात साध्य केलं. 4 षटकांमध्ये 1 षटक निर्धाव देत 10 धावांच्या बदल्यात 3 बळी घेणारी रेणुका सिंग प्लेअर ऑफ द मॅच ठरली. या स्पर्धेचा उपांत्य फेरीचा दुसरा सामना सध्या श्रीलंका आणि पाकिस्तानच्या संघात सुरू आहे. यामध्ये जिंकणाऱ्या संघासोबत भारतीय संघाचा परवा रविवारी अंतिम सामना होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकचं आज औपचारिक उद्घाटन होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 11 वाजता हा सोहळा सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन समारंभ मैदानाच्या बाहेर होत असून अंदाजे 10,000 खेळाडू संचलनात सहभागी होणार आहेत. आयफेल टॉवर परिसरात संचलनाची सांगता होऊन ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित केली जाईल. या संचलनात भारतीय पथकाचं नेतृत्व शरद कमल आणि PV सिंधू करणार आहेत. नांदेड महानगरपालिकेनं पर्यावरण दिनापासून सुरू केलेल्या हरित नांदेड अभियानांतर्गत आतापर्यंत 10,000 वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मनपा आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी ही माहिती दिली. पुढच्या 2 महिन्यात शहरामध्ये 25,000 झाडं लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हिंगोली जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आज जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आलं. जालना शहरात दुचाकींची चोरी करून विक्री करणाऱ्या 3 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या 16 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 25वा कारगिल दिवस देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा. गौरी गणपतीनिमित्त राज्यात 1,70,00,000 नागरिकांना आनंदाचा शिधा. छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून 3 दिवसीय तरंग शेतकरी मेळाव्याचं आयोजन आणि बांगलादेशचा दारुण पराभव करत भारतीय महिला संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.